गुरुहा घाली ज्ञानांजन गुरुहा दाखवी निज धन गुरुहा सौभाग्य देऊन स्वात्मबोधनांदवी गुरुहा संतकुळीचा राजा।
आदर्श गुरु कोणता? आदर्श गुरु तोच की जो शिष्याला सर्व काही देतो, म्हणजे तो शिष्याला आपल्या जवळचं विपुल ज्ञानभांडार देऊन मुक्तीचा मार्ग तर दाखवतोच, पण विशेष म्हणजे शेवटी तो आपलं गुरुपदही शिष्याला समर्पण करतो. या दृष्टीनं विचार केला तर गुरुची महती ही इतर कोणत्याही दानशूर गोष्टीपेक्षा मोठी म्हणावी लागेल. परिसाच्या स्पर्शानं लोखंडासारख्या हीन धातूचं सुवर्णात रूपांतर होतं, परंतु परीस आपलं परिसत्व काही लोहाला देऊ शकत नाही. रानावनात चंदनाची झाडं असतात, त्यांच्या सहवासानं बोरी बाबळीसारख्या क्षुद्र वनस्पती सुगंधित होतात, पण चंदन आपलं चंदन पण त्यांना काही देत नाही. गुरु मात्र या साऱ्याहून आगळा आहे. शिष्याला ज्ञान देता देता एके दिवशी तो शिष्यालाच गुरु बनवतो, आणि मग गुरुपद पावलेला हा शिष्य आपल्याकडे येणाऱ्या इतरांना आत्मोद्धाराचा मार्ग सहज दाखवतो. गुरुची ही थोरवी, त्याचं हे दातृत्व अन्यत्र कुठेही सापडणार नाही.
सानंद आदराने माथा जिथे झुकावा, शिष्यास सर्व देई ऐसा गुरु असावा. शिष्यास ऐसा गुरु असावा, शिष्यास ऐसा गुरु असावा. पेरू नबी जरिदई
चिरकाळ सत्यतेचे पेरून बीज हृदयी, चिरकाळ सत्यतेचे करतो मनावरी जो संस्कार नम्रतेचे, करतो मनावरी जो संस्कार नम्रतेचे।
शिष्यांतरी गुरु हा, शिष्यांतरी गुरु हा, देवा परी वसावा, शिष्यास सर्व ऐसा गुरु वसावा, शिष्यास सर्व ऐसा गुरु वसावा।
आशा गुरुचा कविते सही कळावा, महिमा आशा गुरुचा कविते सही कळावा, एक एक अक्षराचा स्वरभा धन्य भावा, एक एक अक्षराचा स्वरभाव धन्य भावा,
घनया तमात अंती, घनया तमात अंती, पथ दीप तो दिसावा, शिष्यास सर्वदे ऐसा गुरु असावा, शिष्यास सर्वदे ऐसा गुरु असावा, सानंद आदराने, सानंद जिथे झुकावा, शिष्यास सर्वदी ऐसा गुरु असावा, शिष्यास सर्वदी ऐसा गुरु असावा, शिष्यास सर्वदी ऐसा गुरु असावा।